आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह. अनेक ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन. नाशिकमधला भोंदू अशोक खराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना. गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. शेअर बाजारात 1.5 वर्षातली सर्वात मोठी घसरण. गेल्या 3 दिवसात झालेल्या तेजीपेक्षाही गुंतवणूकदारांचं अधिक नुकसान. आणि राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारपीट. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ऑरेंज अलर्ट. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा वर्षारंभाचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आता ऐकूया.
घरोघरी रेशमी वस्त्र आणि कलश धारण केलेल्या गुढ्या उभारून त्यांची पूजा करण्यात आली. नववर्षाचा प्रारंभ देवदर्शनानं करण्यासाठी विविध मंदिरांमध्ये पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. मिष्टान्नाचं भोजन करण्याची प्रथा असल्यानं मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. 3.5 मुहूर्तातला वर्षातला हा पहिलाच मुहूर्त साधून सोनं चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यात आली. रस्त्यांवरच्या शोभिवंत रांगोळ्या, झेंडूच्या फुलांची सजावट, रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, सामाजिक संदेश देणारे फलक आणि चित्ररथ तसंच वाजत गाजत केलेल्या कर्तब कसरती हे गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचं वैशिष्ट्य. ढोल, लेझीम, लाठीकाठी, मल्लखांब अशा खास मराठी खेळांचं दर्शन या शोभायात्रांमधून घडलं. मुंबईत गिरगाव इथं पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी दुचाकी रॅली काढली. ढोल आणि लेझीम पथकांच्या कवायती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांचा सहभाग हे स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य होतं. भरजरी पोशाख, दिमागदार फेटे आणि वाद्यमेळ्यानं गिरगावातले प्रमुख रस्ते फुलून गेले होते. ठाणे शहरात कोपिनेश्वर मंदिर समितीच्या वतीनं आयोजित स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. विविध समुदायांच्या लोककलांचं सादरीकरण या यात्रेत करण्यात आलं. डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक इमारतींच्या आणि विकास प्रकल्पांच्या प्रतिकृती साकारणारे चित्ररथ स्वागत यात्रेचं आकर्षण ठरलं. गुढीपाडव्यानिमित्त हंगामातल्या हापूस आंब्यांचं स्वागत आज नवी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले. देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना तरुणाई परंपरा जपत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीमध्ये शोभायात्रेचं हे 22वं वर्ष होतं. ग्राम मंदिर ते समाज मंदिर अशी यंदाची संकल्पना होती. सांगलीत विविध कार्यक्रमांसह हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. ढोलताशांच्या गजरात साहसी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यात होळीपासून सुरू झालेल्या मढी इथल्या कानिफनाथांच्या यात्रेची आज गुढीपाडव्याला सांगता झाली.
अवघ्या 2 आठवड्यात सुमारे 25,000 घरगुती आणि व्यावसायिक पीएनजी जोडण्या वितरित करण्यात आल्या आहेत अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला त्या संबोधित करत होत्या. गेल्या 3 दिवसात 5,500 जास्त ग्राहकांनी पीएनजीचा पर्याय निवडल्याचंही शर्मा यावेळी म्हणाल्या.
पिछले 2 हफ्ते मे 25,000 के आसपास नए घरेलू और कमर्शियल और इंडस्ट्रियल कनेक्शन दिए गए हैं. इसके अलावा पिछले 3 दिनों में लगभग 5,600 से ज्यादा एलपीजी कंज्यूमर्स पीएनजी पर शिफ्ट भी हुए हैं.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज दिली. बहिणाबाई चौधरी विद्यापीठात आयोजित केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. केळी निर्यातीतल्या अडचणी आणि योग्य दर यासाठी उपाययोजना करण्याची खात्रीही त्यांनी दिली. बोंदूगिरी करणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास विशेष महिला पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे देण्यात आला आहे. खरात याने एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात याचं कार्यालय आणि घराच्या झडतीत पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले आहेत. सातपुते यांनी आज नाशिकमध्ये स्वतः या प्रकरणाचा आढावा घेतला. विविध दलांमधल्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक क्षेत्र समिती सचिव, एक प्लाटून पार्टी सदस्य, एक कमांडर, एक क्षेत्र समिती सदस्य आणि अन्य 6 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 68,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारात आज झालेल्या जोरदार घसरणीमुळे गेल्या 3 दिवसात झालेल्या तेजीपेक्षाही गुंतवणूकदारांचं जास्त नुकसान झालं. सेन्सेक्स आज तब्बल 2497 अंकांनी कोसळून 74207 अंकांवर बंद झाला. निफ्टी तब्बल 776 अंकांची घसरण नोंदवून 23002 अंकांवर बंद झाला. गेल्या 2.5 वर्षातली शेअर बाजारातली ही सर्वात मोठी घसरण आहे. तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक पातळीवर कमजोर वातावरण, HDFC अध्यक्षांनी दिलेला राजीनामा यामुळे या घसरणीत वाढ झाली. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं निर्यातदारांसाठी सुमारे 500 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान मध्य पूर्वेच्या मार्गाने निर्यात केलेल्या वस्तूंना सरकार कुठल्याही अतिरिक्त प्रीमियम शिवाय विमा संरक्षण देणार आहे. विमा संरक्षणासाठीचा अतिरिक्त प्रीमियम सरकार भरणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निर्यातकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध मंत्रालयांशी समन्वय साधण्याचं काम सुरू असल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत बंदर आणि सागरी क्षेत्राच्या प्रतिनिधींबरोबर आढावा बैठक घेतली. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी, जहाज वाहतूक क्षेत्रावर झालेला परिणाम यांसह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. या संघर्षाच्या काळात भारताचा सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं जलद पावलं उचलल्याचं प्रतिपादन सोनोवाल यांनी या बैठकीत केलं. हवामान विभागाने जवळपास संपूर्ण राज्यात उद्या सकाळपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाबरोबर प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी पाऊस झाला. पुणे शहरात दुपारी सिंहगड रस्ता, वडगाव खुर्द परिसरात मेघगर्जनेसह हलक्या पावसानं हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस पडत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या नान्नज, मारडी, नरोटेवाडी, गुळवंची या भागात आज पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात काही भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. पारनेर, अकोले, पाथर्डी या तालुक्यातल्या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यातही आज पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी पावसानं मक्याचं पीक जमीनदोस्त झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात गारपीट झाल्याचं वृत्त आहे. धुळे शहर तसंच जिल्ह्यातल्या विविध भागात आज संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली.
HDFC बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेत गेल्या 2 वर्षात झालेल्या घडामोडी आणि कार्यपद्धती आपल्या व्यक्तिगत नीतीमूल्यांच्या विरोधात होत्या असं कारण चक्रवर्ती यांनी दिलं आहे. त्यांचा कार्यकाळ मे 2027 संपणार होता. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी KK मिस्त्री यांची तात्पुरती नेमणूक करायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. HDFC बँक ही अतिशय महत्वाची बँक असून तिची वित्तीय परिस्थिती चांगली आहे. व्यावसायिक पद्धतीनं तिचं कामकाज सुरू आहे. नियमित तपासणीमध्ये बँकेच्या व्यवहारात काहीही चिंताजनक आढळून आलं नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. भंडारा जिल्ह्यात साकोरी तालुक्यात शेतात मुहाची फुलं वेचण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून वनविभागाने मृताच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह. अनेक ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन. नाशिकमधला भोंदू अशोक खराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून SIT स्थापना. गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. शेअर बाजारात 2.5 वर्षातली सर्वात मोठी घसरण. गेल्या 3 दिवसात झालेल्या तेजीपेक्षाही गुंतवणूकदारांचं अधिक नुकसान. आणि राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारपीट. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.